नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. केंद्रीय अर्थसंकल्पात गोंयच्या शुल्काच्या वाट्याक 5,570 कोटींचो निधी मेळटलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. ह्या अर्थसंकल्पाच्या फाटभुंयेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पत्रकार परिशदेंत ही म्हायती दिली. ह्या वेळार पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्हो आनी उदका पुरवण खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकार हजर आशिल्ले. अर्थसंकल्पात दरेकी राज्याक केंद्रीय शुल्काच्या येणावळीचो वांटो मेळटा. हातूंतल्यान गोंयाक 5,570 कोटी मेळटले. फाटल्या वर्साच्या म्हळ्यार 2025-26 अर्थसंकल्पात गोंयाक जानेवारी मेरेन 1,405 कोटींचो निधी मेळ्ळा. अर्थसंकल्पात भलायकी वाठारा खातीर बऱ्योच येवजण्यो आसात. योगा इन्स्ट्रक्टर नेमपा सयत 1,00,000 पॅरामेडिकल कर्मचारी तयार करपा खातीर प्रशिक्षण दितले. हाचो गोंयाक लाव जातलो. पर्यटन, नुस्तेमारी ह्या येवजणेचो लेगीत लाव जातलो अशें मुखार मुखेलमंत्र्यांनी सांगलें. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी अंदूच्या अर्थसंकल्पात रेल्वे खातीर 2.93 लाख कोटी रुपयांची भांडवल म्हणून तजवीज केल्या आनी मंत्रालयाक वट्ट्या 2.78 लाख कोटी रुपया खर्च करपाक मान्यताय दिल्या. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रणवीर सिंग बिट्टू हांणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ही म्हायती दिली. गोंयच्या रेल्वे खातीर 515 कोटी रुपयांची तजवीज केल्या अशें रेल्वे मंत्र्यांनी सांगलें. अर्थसंकल्पातल्यान रेल्वे खातीर अत्यंत म्हत्वाकांक्षी आनी क्रांतिकारी घोशणा जाल्या. देशांत रेल्वे संपर्काची गती वाडोवपा खातीर 7 नवे वेगान चलपी रेल्वे मार्ग तयार करपाचो निर्णय घेतला अशें तांणी सांगलें. केंद्र सरकारान देशांतले 7,000 किलोमिटर रेल्वे रस्ते वाडोवपाचो संकल्प केला. ह्या 7 कॉरिडोरांक लागून 4,500 किलोमिटर रेल्वे मार्ग पुराय जातले. महाराष्ट्र, गोंय, कर्नाटक आनी केरळ राज्यांतल्यान वचपी कोकण रेल्वे हो देशांतलो म्हत्वाचो मार्गदर्शक टप्पो आसतलो. कोकण रेल्वेच्या एकंदर सुदारणे खातीर जायत्या प्रस्तावांचेर काम चालू आसा. ह्या प्रस्तावांक मान्यताय दिवपाची प्रक्रिया चालू आसा आनी प्रक्रिया पुराय जाले उपरांत एकंदर खर्चाचो अदमास उपलब्ध जातलो अशी माहिती तांणी दिली. मडगांवच्या कोकण रेल्वे अधिकाऱ्यांच्या विश्रांती घरांत थळाव्या पत्रकारां खातीर आभासी व्हिडिओ परिशद आयोजीत केली. ह्या वेळार कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक बबन घाटके हजर आशिल्ले. अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी मांडिल्ले अदमासपत्रक विकासाभिमुख आसा. 2047 मेरेन विकसीत भारताचे सपन साकार करपाक हे अदमासपत्रक मार्गदर्शक थारतले अशी प्रतिक्रिया असोचेमचे अध्यक्ष मांगिरीश पैरायकार हांणी दिल्या.
नमस्कार, हांव मांगिरीश पैरायकार. आज ह्या बजेटान विविध क्षेत्रांत सगळ्यांक तांणी एक घटाय दिल्ली आसा. देखीक आरोग्य, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री आणि युवा शक्तीचेर भर दिवन तांणी ही एक मोठी मोख आखिल्ली आसा.
अंदूचो शिगमो गोंयच्या 19 वाठारांनी 5 मार्च ते 18 मार्च ह्या काळात जातलो. शिगम्याचे खाशेले अशें आकर्षण म्हळ्यार रोमटा मेळ. प्रत्येक रोमटा मेळाच्या गटात सुमार 150 कलाकार वांटो घेतले. हे शिवाय पारंपारीक तशेंच सैम आनी हेर तरेचे चित्ररथांची मिरवणूक जातली. सांजवेळा 4 ते 10 मेरेन थारायल्ल्या वेळा भितर सगळ्यो कार्यावळी सोपच्यो हे खातीर यत्न जातले अशें पर्यटन संचालक केदार नायक हांणी सांगलां. तुये हॉस्पिटलाच्या नव्या वास्तूचें उक्तावण काल जालें. ह्या फुडें तुये वाठारांत वैजकीय महाविद्यालय आनी नर्सिंग महाविद्यालय स्थापन करतले. बरी भलायकी सेवा दिवपा खातीर हे हॉस्पिटल म्हत्वाचें थारतले अशी घोशणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी हॉस्पिटलाचें उक्तावण केल्या उपरांत केली.
आज आमी पळयता की पेडण्यांतल्या ह्या गव्हर्मेंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तुवें ह्या हॉस्पिटलांत आमी आज वीच इज अ लिंक फॉर द गोवा मेडिकल कॉलेज. वेन इट इज अ लिंक, हे आमी फक्त लोकांच्या दोळ्यांक उदक लावपा खातीर लिंक न्ही. एट प्रेझेंट स्टेजीचेर म्हणजे इट इज अ मेडिसीन आसतले, ऑर्थोपेडीक आसतले, डेंटल आसतले, एक्सरे आसतले, ह्या सारकिल्ल्यो सगळ्यो फेसिलिटीज आयच्यान सुरवात जाल्ल्यो आसा. फाल्यां सकाळी तुमी म्हणटले ओपीडी अजून सर्जरी सुरू जावंक ना मरे. म्हाजे ऑफिस आनी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विस हे दोनी कॉर्डिनेट करीत आसा. एक 4 ते 6 महिने हाज्या भितर
म्हापशेच्या जिल्हा हॉस्पिटला परस हे चड व्हड अशें हॉस्पिटल आसतले अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. गोमेकोचे डीन दोतोर राजेश पाटीलाक ह्या हॉस्पिटलाचे नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केल्या. 100 खाटींची क्षमता आसलेल्या ह्या हॉस्पिटलात सुरवेक 12 ओपीडी कार्यरत जाल्यात. जाल्यार हे हॉस्पिटल गोंय वैजकीय महाविद्यालया कडेन संलग्न आशिल्ल्यान तशेंच संशोधन केंद्र स्थापन जाल्ल्यान आतां भलायकी मळावेले उत्तर गोंयातले हे म्हत्वाचे हॉस्पिटल थारता. पणजेत गोवा पुस्तक महोत्सव 2026 नॅशनल बूक ट्रस्ट, भारत सरकार, गोंय सरकार आनी समर्थ युवा फाउंडेशन हांच्या जोड पालवान आयोजित भव्य पुस्तक महोत्सव पणजेतल्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानार 4 ते 8 फेब्रुवारी मेरेन नामनेच्या व्यक्तींच्या हजेरेंत जातलो. इंटरनॅशनल मास्टर राहुल संगमा हांणी वासुदेव व्ही धेंपो उक्ते फिडे मानांकन बुद्धिबळ सर्तींत विजेतेपद पटकायलें. पणजे वेचाय नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद जाला आनी किमान 20.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.